गणना प्रकरण 36 वारसा हक्क असणाऱ्या मुलींच्या लग्नांसंबंधी नियम. मग योसेफ वंशाच्या कुळांपैकी गिलाद बिन माखीर बिन मनश्शे ह्याच्या वंशातील पितृकुळाचे प्रमुख पुरुष मोशेकडे येऊन त्यास व इस्रायल लोकांच्या पितृकुळांच्या सरदारास म्हणाले, परमेश्वराने आमच्या स्वामीला आज्ञा केली होती की इस्रायल लोकांना हा देश चिठ्ठ्या टाकून वतन म्हणून वाटून द्यावा. परमेश्वराने आमच्या स्वामीला आणखी अशी आज्ञा केली होती की आमचा बंधू सलाफ हाद ह्याच्या वतनाचा हिस्सा त्याच्या मुलींना द्यावा. पण इस्रायल लोकांच्या इतर कोणत्याही वंशातल्या पुरुषांशी त्यांचा विवाह झाला तर आमच्या वाडवडिलांच्या वतनातून त्यांचा हिस्सा कमी होईल आणि ज्या वंशात त्या जातील त्या वंशाच्या वतनात तो मिळविला जाईल आणि आमच्या हिश्याच्या वतनातून तो कमी होईल. मग इस्रायल लोकांचे योबेल वर्ष आल्यावरही ज्या वंशात त्या गेल्या असतील त्याच्या वतनात तो मिळविला जाईल. अशाने त्यांचे वतन आमच्या वाडवडिलांच्या वंशाच्या वतनातून कमी होईल. तेव्हा परमेश्वराच्या वचनाप्रमाणे मोशेने इस्रायल लोकांना आज्ञा केली की योसेफाचे वंशज म्हणतात ते बरोबर आहे. सलाफ हादाच्या मुलींसंबंधाने परमेश्वराने अशी आज्ञा केली आहे की त्यांना आवडेल त्याच्याशी त्यांनी विवाह करावा, पण आपल्या बापाच्या वंशाच्या एखाद्या कुळातील पुरुषाशीच त्यांनी विवाह करावा. इस्रायल लोकांचे वतन एका वंशातून दुसऱ्या वंशात जाऊ नये. इस्रायल लोकातील प्रत्येकाने आपल्या बापाच्या वंशाच्या वतनाला चिकटून राहावे. इस्रायल लोकांच्या कोणत्याही वंशातील कोणत्याही मुलीला वतन मिळालेले असेल तर तिचा विवाह तिच्या बापाच्या वंशाच्या कुळातल्या मुलाशीच व्हावा. अशाने इस्रायल लोकातील प्रत्येकाला आपल्या वाडवडिलांचे वतन मिळेल. कोणतेही वतन एका वंशातून दुसऱ्या वंशात जाऊ नये. इस्रायल लोकांच्या प्रत्येक वंशाने आपल्याच वतनाला चिकटून राहावे. परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे सलाफ हादाच्या मुलींनी केले. सलाफ हादाच्या मुली महला, तिरसा, होगला, मिल्का व नोआ ह्यांनी आपल्या चुलत भावांशी विवाह केला. योसेफ पुत्र मनश्शे ह्याच्या वंशातल्या कुळातच त्यांचा विवाह झाला, म्हणून त्यांचे वतन त्यांच्या बापाच्या कुळाच्या वंशात कायम राहिले. मवाबाच्या मैदानात यरिहोसमोर यार्दिन नदीतीरी मोशेच्याद्वारे परमेश्वराने जे नियम व विधी इस्रायल लोकांना लावून दिले ते हे होते.